ज्ञानप्रबोधिनी। ज्ञानप्रबोधिनी ही रूप पालटू देशाचे या ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत असणाऱ्यांची संघटना आहे आणि हे ध्येय साकार होण्यासाठी प्रबोधिनीचे संस्थापक कैलासवासी अप्पा साहेब तथा विनायकजी पेंडसे यांनी कृतीमंत्र व साधनामंत्र सांगितले। त्यातीलच महत्त्वाचा भाग म्हणजे उपासना। सामूहिक उपासनेद्वारे चैतन्य शक्तीला भारतभूच्या जनमानसात स्फुरण्यासाठी आवाहन करायचं व वैयक्तिक उपासनेद्वारा आत्मशक्तीला जागृत करायचं। म्हणूनच सुस्नात होऊन आसन मांडी घालून मन शांत ठेवून शक्तिमंत्राची व शिवमंत्राची उपासना करूयात। परब्रह्म शक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये असं म्हणताना आसे तू हिमाचल भारत देश हा दृष्टी पुढे आणून त्यातील समाज तेजस्वी चैतन्यपूर्ण व्हावा असे चिंतन करायचे। परब्रह्म शक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये असे म्हणताना प्रबोधिनीच्या सर्व शाखांमध्ये प्रतिभापूर्ण संघटित कार्य चालले आहे असे चित्र पाहायचे। शक्तिमंत्रानंतर 1.5 मिनिट मौन असते। त्यावेळेत परमेश्वराला आपल्या गुणदोषांचे निवेदन करायचे। गुणांचा विकास होऊन ते देशाच्या कारणी लागावेत अशी प्रार्थना करायची। मौनानंतर शिवमंत्राची उपासना आपल्या स्वतःमधील ईश्वरीय शक्ती जागृत करण्यासाठी करायची। मी शिव आहे असे नित्य म्हटल्याने मनुष्याचा देवत्वाकडे प्रवास सुरू होतो।
हरि प्रबोधिनी मध्ये। शिवो चिदानंद रूपी शिव शिवो हम शिवो